आकाशवाणी मुंबई। राजेश शिरभाते राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। देशभरात आज नौदल दिवस साजरा। राष्ट्रपती प्रधानमंत्र्यांकडून नौदलातल्या जवानांना शुभेच्छा। 23व्या भारत रशिया वार्षिक शिखर परिषदेसाठी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन आज भारताच्या दौऱ्यावर। चालू आर्थिक वर्षात भारताच्या सकल राष्ट्रीय उत्पादन वाढीचा दर 7.4% राहण्याचा अंदाज फिच संस्थेकडून व्यक्त। आणि श्रीलंकेत दित्वाह चक्रीवादळातल्या बळींची संख्या आता 489 वर। आज देशात नौदल दिवस साजरा होत आहे। समुद्री सीमा सुरक्षित ठेवण्यापासून ते समुद्रातल्या आव्हानात्मक परिस्थितीत जीवित बचाव मोहिमा राबवण्यापर्यंत भारतीय नौदल आपल्या सामर्थ्याचं आणि राष्ट्रीय अभिमानाचं प्रतीक म्हणून खंबीरपणे उभं आहे। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी समाज माध्यमावर लिहिलेल्या संदेशात भारतीय नौदलाच्या कार्याची प्रशंसा केली। नौदलातील शिस्त, करुणा आणि जबाबदारी या गुणांचं राष्ट्रपतींनी कौतुक केलं। तसंच भारतीय नौदल राष्ट्राच्या सुरक्षेसह जागतिक पातळीवरही महत्वाची भूमिका बजावत असल्याचं त्यांनी आपल्या संदेशात नमूद केलं। भारतीय नौदल देशाच्या समुद्री शक्ती, सतर्कता आणि राष्ट्रीय हितांचं रक्षण करण्यासाठी वचनबद्ध असल्याचं मूर्तिमंत प्रतीक आहे, अशा भावना उपराष्ट्रपती राधाकृष्णन यांनी व्यक्त केल्या। INS विक्रांत या युद्धनौकेवरील तैनात असलेले जवान आणि अधिकाऱ्यांसोबत साजरी केलेली दिवाळी अत्यंत संस्मरणीय होती, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे। देशाच्या सागरी सीमा सुरक्षित ठेवण्यासाठी नौदलानं दाखवलेलं शौर्य, समर्पण आणि कर्तव्यनिष्ठेचंही प्रधानमंत्र्यांनी कौतुक केलं।
मैं नौसेना परिवार के सभी सदस्यों को नेवी डे पर विशेष रूप से बधाई देता हूं। आपके लिए ही कहा गया है, चलो नई मिसाल हो, बढ़ो नया कमाल हो, झुको नहीं, रुको नहीं, बढ़े चलो, बढ़े चलो। समंदर में हमारी नेवी देश की समुद्री सीमाओं और व्यापारिक हितों की सुरक्षा के लिए तैनात रहे। आज चाहे ऑफशोर पेट्रोल वेसल्स हो, सबमरीन्स हो या एयरक्राफ्ट कैरियर्स, आज भारत की नौसेना की ताकत अभूतपूर्व गति से बढ़ रही।
संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनीही नौदल दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या। हिंद महासागरातील सर्वात मोठी नौदल शक्ती म्हणून भारतीय नौदल शौर्य, सजगता आणि आत्मनिर्भरतेच्या भावनेनं देशाच्या सागरी हितांचं संरक्षण करत असल्याचं सिंग यांनी समाज माध्यमावरील संदेशात नमूद केलं आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही नौदल दिनानिमित्त जवानांना आणि अधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत। मुंबईत नेव्हल डॉकयार्ड इथं नौदल दिनानिमित्त विशेष कार्यक्रम आयोजित केला होता। यावेळी पश्चिम विभागाचे नौदल कमांडचे चीफ ऑफ स्टाफ व्हाईस अॅडमिरल राहुल गोखले यांनी नेव्हल डॉकयार्ड इथल्या गौरव स्तंभावर पुष्पचक्र अर्पण करून शहीदांना आदरांजली वाहिली। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 2019 सुरू केलेल्या जलजीवन मिशनच्या माध्यमातून आतापर्यंत 15 कोटी नागरिकांना नळाद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे। जलशक्ती मंत्री सी आर पाटील यांनी आज लोकसभेत शून्य प्रहरात विचारलेल्या पुरवणी प्रश्नाला उत्तर देताना ही माहिती दिली। 4 कोटी नागरिकांना नळाद्वारे पेयजल पुरवण्याच्या योजनेचं काम सुरू असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं। पाणीपुरवठ्यासंदर्भातल्या योजनांसाठी 38,000 कोटी रुपये मंजूर करण्यात आल्याचंही ते म्हणाले। देशाची इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रातील उलाढाल 2030 20 लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचेल अशी माहिती केंद्रीय रस्ते आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी लोकसभेत एका पुरवणी प्रश्नाच्या उत्तरात दिली। येत्या 5 वर्षात 5 कोटीहून अधिक रोजगार निर्माण करण्याची क्षमता या उद्योगात असल्याचं त्यांनी सांगितलं। आसाममध्ये झालेल्या पावसामुळे महामार्गाचं नुकसान झालं असून या व्यतिरिक्त महामार्गासंबंधीच्या तक्रारींनुसार कारवाई करण्यात आली आहे। तसंच महामार्ग दुरुस्तीचं कामही युद्धपातळीवर सुरू असल्याचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी लोकसभेत एका प्रश्नाच्या उत्तरावेळी स्पष्ट केलं। आसाममध्ये टोल वसुली होत असली तरी रस्त्यांचा दर्जा निकृष्ट असल्याचा प्रश्न काँग्रेस खासदार गौरव गोगोई यांनी लोकसभेत उपस्थित केला होता। केंद्र सरकारने धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष योजनेअंतर्गत देशभरातल्या आदिवासी गावांच्या विकासासाठी 80,000 कोटी रुपये राखीव ठेवले आहेत अशी माहिती आदिवासी व्यवहार मंत्री ज्युएल ओराम यांनी आज लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासात पुरवणी प्रश्नाच्या उत्तरात दिली। आरोग्य, शिक्षण तसंच वीज पुरवठ्यात सुधारणा करण्यासाठी 63,000 हून जास्त गावांमध्ये पायाभूत सुविधांच्या विकासासाठी ही योजना कार्यान्वित करण्यात आली आहे असं ज्युएल ओराम यावेळी म्हणाले। सरकार विरोधी पक्षांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर चर्चा टाळत असल्याच्या विरोधकांच्या आरोपाचं राज्यसभेचे सभागृह नेते जगत प्रकाश नड्डा यांनी खंडन केलं आहे. राज्यसभेतले विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांच्या प्रश्नाला ते उत्तर देत होते. संसदेत उपस्थित केलेल्या प्रत्येक मुद्द्यावर सरकार चर्चा करायला तयार असून विरोधी पक्ष सदस्यांनी उपस्थित केलेल्या कोणत्याही मुद्द्यावरची चर्चा टाळलेली नसल्याचं नड्डा यांनी सांगितलं. गेल्या अधिवेशनातही सरकारने चर्चेसाठी वेळ दिला होता आणि त्यानुसार सभागृहात पूर्ण चर्चा झाली होती असंही नड्डा म्हणाले. 23व्या भारत रशिया वार्षिक शिखर परिषदेसाठी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन आज भारताच्या दौऱ्यावर येणार आहेत. या दोन दिवसांच्या दौऱ्यादरम्यान पुतीन उद्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करतील. दोन्ही नेते परस्पर हिताच्या प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर विचारविनिमय करतील. व्यापार, अर्थव्यवस्था, आरोग्यसेवा, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि माध्यमांशी संबंधित अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होण्याची अपेक्षा आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूही पुतीन यांची भेट घेणार असून त्यांच्या सन्मानार्थ मेजवानीचं आयोजन करण्यात आलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. अर्थव्यवस्थेसंदर्भातली जागतिक स्तरावरची मानांकन संस्था फिचनं चालू आर्थिक वर्षात भारताच्या सकल राष्ट्रीय उत्पादन वाढीचा दर 7.4% राहण्याचा अंदाज व्यक्त केला असून तो पूर्वीच्या 6.9% अंदाजापेक्षा अधिक आहे. अलीकडेच केलेल्या कर सुधारणेमुळे ही वाढ होईल असंही फिचनं म्हटलं आहे. खासगी ग्राहकांकडून करण्यात येणारा खर्च आणि वस्तू आणि सेवा करातल्या सुधारणांमुळे हे शक्य होणार आहे. पुढच्या आर्थिक वर्षात जीडीपीचा दर 6.4% होणार असून डॉलरच्या तुलनेत रुपयाही प्रति डॉलर 87 रुपयांच्या आसपास राहण्याचा अंदाजही फिचनं वर्तवला आहे. इंडिगो विमान कंपनीची विमानसेवा सलग तिसऱ्या दिवशी विस्कळीत झाल्यानं हजारो प्रवाशांचे हाल होत आहेत. देशातली एक मोठी विमानसेवा पुरवठादार असलेल्या इंडिगो विमानांची 180 अधिक उड्डाणं रद्द झाल्यानं दिल्ली, मुंबई, हैदराबाद या प्रमुख विमानतळांसह इतर शहरांमधली प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. श्रीलंकेत नुकत्याच येऊन गेलेल्या दित्वाह चक्रीवादळातल्या बळींची संख्या आता 479 झाली आहे. वादळामुळे घडलेल्या विविध दुर्घटनांमध्ये 350 लोक अद्याप बेपत्ता आहेत. अद्यापही श्रीलंकेतल्या काही दुर्गम भागातून पूर, दरडी कोसळण्याच्या, त्याचप्रमाणे भूस्खलन आणि इमारती कोसळण्याच्या बातम्या येत आहेत. श्रीलंकेतल्या अनेक भागातला संपर्क अद्याप तुटलेलाच असून काही भाग मदतीपासून वंचित आहेत. दरम्यान भारतानं ऑपरेशन सागर बंधूच्या माध्यमातून आवश्यक ती मदत सुरू ठेवली आहे. भारतीय वैद्यकीय पथक आणि तात्पुरत्या रुग्णालयांची उभारणी करणारी आवश्यक ती यंत्रसामुग्री काल कोलंबोत पोहोचली आहे. भारतीय सैन्य दल आणि एनडीआरएफचं पथक श्रीलंकेच्या या आपत्तीच्या वेळी मानवी दृष्टिकोनातून मदत पुरवत आहे. अमेरिकेचा अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनानं अमेरिकेतल्या शिक्षणासाठी आणि काम करण्यासाठी आवश्यक असलेल्या H-1B व्हिसाची सुरक्षा तपासणी अधिक कठोर करण्याचा निर्णय घेतला आहे. कतारची राजधानी दोहा इथं आजपासून ISSF आंतरराष्ट्रीय नेमबाजी विश्वचषकाच्या अंतिम स्पर्धेला सुरुवात होत आहे. या स्पर्धेत विश्वविजेता नेमबाज सम्राट राणा याच्या नेतृत्वाखाली 15 भारतीय नेमबाजांचा संघ सहभागी झाला आहे. या संघात मनू भाकर, सुरुची सिंग यासारखे आघाडीचे नेमबाज आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. देशभरात आज नौदल दिवस साजरा. राष्ट्रपती प्रधानमंत्र्यांकडून नौदलातल्या जवानांना शुभेच्छा. 23व्या भारत रशिया वार्षिक शिखर परिषदेसाठी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन आज भारताच्या दौऱ्यावर. चालू आर्थिक वर्षात भारताच्या सकल राष्ट्रीय उत्पादन वाढीचा दर 7.4% राहण्याचा अंदाज फिच संस्थेकडून व्यक्त. आणि श्रीलंकेत दित्वाह चक्रीवादळातल्या बळींची संख्या आता 479 याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.